आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन। फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार। भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण। आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानची लढत। आता सविस्तर बातम्या। भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांची आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली। डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या। अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं। देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला। संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले। या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल। नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं। केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत। विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत। राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती। जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे। साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे। DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या। याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे। या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे। नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं। या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे। केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS ने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे। बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल। दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे। यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे। बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ V.नारायणन यांनी ही माहिती दिली। चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता। आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे। कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129 अंश ते 121 अंश सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि सीएसआयआरनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतींमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगर तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.